नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां कर्नाटक आनी गोंयांक भेट दितले. आयच्या मंत्रीमंडळाच्या बसकेंत खुबशे निर्णय जाल्यात. इफ्फीत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी नामनेचे सिनेमॅटोग्राफर आनी फिल्म निर्माता के वैकुंठ हांच्या सन्मानार्थ एक स्मारक टपाल तिकीट जारी केले. जागतीक पांवड्यावेले 3 दिसांची ICN सर्त आयज सावन केळशीत सुरू जाता. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां कर्नाटक आनी गोंयांक भेट दितले. मोदी कर्नाटकांतल्या उडुपी शारांतल्या श्रीकृष्ण मठाक भेट दितले आनी लक्षकंठ गीता पारायण कार्यावळींत वांटो घेतले. तशेंच कृष्ण गर्भगृहा मुखार आशिल्ल्या सुवर्ण तीर्थमंडपाचें उक्तावण करतले आनी पवित्र कनकणकिंडी खातीर कनक कवच समर्पीत करतले. उपरांत शारदा पंच शतमहोत्सवा निमतान गोंयांत श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाच्या 550व्या वर्साच्या समारंभात प्रधानमंत्री वांटो घेतले. मठांत श्रीरामाची 77 फूट उंचायेच्या काश्य पुतळ्याचें अनावरण करतले आनी रामायण थीम पार्क गार्डनाचें उक्तावण करतले. ह्या निमतान प्रधानमंत्री उलयतले आनी तशेंच विशेष टपाल तिकीट आनी स्मारक नाणें प्रकाशीत करतले. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जिवनोत्तम मठाक 550 वर्सां पुराय जावपाच्या फाटभुंयेर फाल्यां पर्तगाळ हांगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हस्तुकीं प्रभू रामाच्या 77 फूट काश्याच्या धातूच्या पुतळ्याचें अनावरण जातलें. हो पुतळो गोंयच्या धार्मीक पर्यटनाक उर्बा दिवपी थारतलो असो विश्वास मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी व्यक्त केला. फाल्यां 2:30 वरांचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गोंयांत पावतात. तशेंच ह्या कार्यावळी बरोबरूच गोंयांत फाल्यां पणजे इफ्फीचो समारोप सुवाळो 5:30 वरांचेर जातलो. ह्या दोनूय कार्यावळीक गोंयकारांनी व्हडा आंकड्यान हाजेरी लावची अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पर्तगाळ मठ हाका पुराय जाता 550 वर्सां. हाज्या निमित्तान म्हणजे प्रभू रामचंद्रांचो स्टेच्यू 77 फीट आनी पर्तगाळ मठ हांच्यानी ओवरऑल केल्ली डेव्हलपमेंट हाजो इनॉग्रेशन थंयसरलो म्युझियम मंदीर हे सगळे ताज्या इनॉग्रेशनाच्या कार्यक्रमाक माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे फाल्यां म्हणजे 2:30 वरांचेर पर्तगाळ हांगासर येता. सो समेस्त गोंयकारांनी ह्या कार्यक्रमाक हजर रावचे. कार्यक्रम सगळ्यां खातीर ओपन आसा. त्याती प्रत्येकानी थंयसरली सगळ्या जणांची व्यवस्था केली आसा. त्यांच्यानी ह्या कार्यक्रमाक हजर रावचे.
जनविश्वासाच्या नेमा प्रमाण गोंयातल्या 28 कायद्यांत जातून बणखणीची ख्यास्त आशिल्ली ते बदलून आता ह्या नेमांचे उल्लंघन केल्यार अर्थीक दंड दिवपाचो निर्णय गोंय सरकारान घेतला अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्र सरकारान हो नेम चालीक लायला. हे फाटभुंयेर गोंय सरकारान लेगीत राज्यातल्या संबंधित 28 कायद्यांत बदल केल्या अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या.
गोवा जनविश्वास ओके 12th एक्ट ऑफ द गोवा विच इज बींग रिक्वायर्ड कंपलसरी हातूंतल्यान 2 हे केल्ले आसा. एक आमी ज्या ज्या जाग्यार इम्प्रिजनमेंट आशिल्ली वेगवेगळ्या एक्टांनी जवळपास 28 एक्ट जे आशिल्ले पळय न्ही वेगवेगळे थोडे हितूर इम्प्रिजनमेंट हे जे आशिल्ले थंयसर फायन येयल्या. म्हणजे इम्प्रिजनमेंट आसची ना. ओके
इफ्फी 2025 दोन वेगवेगळे सिनेमा उद्देग एकठांय येवन सैमाची शक्त आनी साहित्यीक दिग्गजाच्या दायजाची परब मनोवपी एक उत्साही पत्रकार परिषदे खातीर एकठांय आयले. वन्या ह्या कन्नड चित्रपटांत एका जाणट्या मनशाच्या आपल्या रानांतल्या घराकडेन आशिल्ल्या अतूट बंधनाची हृदयस्पर्शी काणी उक्ती करता. तो जबरदस्तीत बेदखल करपाक प्रतिकार करता आनी रानांत रुजिल्ल्या जिविताक चिकटून रावता. दिग्दर्शक बडीगार देवेंद्रान ताचें वर्णन शारी अराजकता आनी सैमाच्या शांत सत्याबदलो फरक म्हणून वर्णन केला. जाल्यार अभिनेत्री मेघना बेलावाडी हांणी चित्रपटाच्या खोल भावनीक गाब्याबद्दल आनी बापूय धुवेच्या संबंधाविशीं सांगलें. गोंयच्या पणजीत जाल्ल्या भारताच्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आयज नामनेचे सिनेमॅटोग्राफर आनी फिल्म निर्माता के वैकुंठ हांच्या सन्मानार्थ एक स्मारक टपाल तिकीट जारी केले. गोंयचो सिनेमा कडेन संबंध येवचे पयली लेगीत के वैकुंठ हांणी चित्रपट सृश्टीर एक छाप सोडली अशें हे वेळार उलयतना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळें. ते एक असो मनीस ज्यांच्या कॅमेऱ्यान क्लासिक भारतीय चित्रपटाची दृश्य भाषा आकारली अशें तांणी म्हळें. वैकुंठ हांच्या खाशेल्या शैलींत भव्यता आनी सौम्य सूक्ष्म मनशाच्यो भावना अशे दोनूय प्रकार टिपल्यात अशें तांणी फुडें सांगलें.
1940s ते के वैकुंठ जी गोवा के लोग कभी सोचते भी नहीं थे तब सिनेमा के बारे में, तब जाके उन्होंने इतना बड़ा काम इंडिया के फिल्म इंडस्ट्री में किया और आज गोवा में इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल में इनके नाम पे ये आज स्टैम्प रिलीज होना गोवा सरकार के लिए बहुत बड़ी बात है। तो हमेशा के लिए के वैकुंठ जी का नाम ये पूरे देश भर में फिल्म इंडस्ट्री में जाना जाएगा।
या वेळार वैकुंठ हांचो 1977 वर्षाचो डॉक्युमेंटरी गोवा मार्चेझॉन प्रदर्शित झालो। 5 दशका परस चढ काळातल्या कारकिर्दीत के वैकुंठ हांणी 35 परस चढ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटासयत असंख्य जायराती आनी माहितीपटांत काम केले। मेरे अपने, बंधन, मौसम, राज, परिचय ह्या कांय व्हडल्या हिट चित्रपटांत तांचो हात आशिल्लो। वैकुंठ हांकां 9 फेब्रुवारी 2003 दिसा मरण आयले। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान ऐकतात।
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
आता मुखावेल्यो खबरो। 60 दिसांत मेळपी जमिनीची सनद आता 45 दिसां भितर दिवपाचो निर्णय आयज जाल्ल्या मंत्रिमंडळ बसकेंत घेतला अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या। गोंय जमीन आनी महसूल कायद्यांत बदल केल्या उपरांत हो निर्णय सरकार बेगीनूच अधिसूचीत करतले अशी माहिती तांणी बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार दिल्या।
Section 32 of the Goa Land Revenue Code. Under the ease of doing the business and ease of living, it is an amendment to the Section 32. In the Section 32 of the Goa Land Revenue Code 1968, in a subsection 3, and for the word 60 days, and which is replaced by the 45 days, shall be substituted. Sanad mepa khatir je 60 days lagtale, te substitute karun ata 45 days che ralya 15 days kami kele.
अनुकंपा तत्वार भरती प्रक्रिया करतना सेवेत असताना जर कोणाक मरण आयल्यार तांच्या घरच्या सदस्यांक नोकरीत घेवपाचो नेम आसा। अशाच पद्धतीन अनाथ आशिल्ल्या नागरिकांक अनुकंपा तत्वार नोकरी दिवपाक प्राधान्य दिवपाचो निर्णय आयच्या मंत्रिमंडळाच्या बसकेत जाला। हे शिवाय गोयच्या खण वेवसायात आशिल्ल्या ट्रक धन्याक 2 वर्सां खातीर रस्तो कर माफ केला अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिल्या। गोवा पशु चिकित्सा विद्यालयात लागपी 23 विभागातली 185 पदां खातीर आयज मंत्रिमंडळान मंजुरी दिल्या। हे शिवाय गोंय वैजकीय महाविद्यालयाच्या आनी हॉस्पिटलांत लागपी कंत्राटी कर्मचारी भरतींक फिडे चॅम्पियनशिपच्या एक्स पोस्ट फॅक्टो बसकेंत मंजुरी दिल्या।
Approval of the exemption of the road tax for the mining vehicle for the financial year 25-20 to 27. Okay, road tax exemption mining trucks ja asle tanka pahili dille ani ata tanka parat ekda ya 2 varsha khati dillo asa pratyekak benefit jo aha pahini depends upon the jani truck cha kanna balle idan 15000 pasun to 50000 paryant tanka benefit jo ajo meta. Approval of the cabinet for the creating the teaching and non-teaching post for the upcoming Goa College of the Veterinary and Animal Science. Taka post approval dile. 23 category tle post. Tase post dharit dala te 185 altogether.
भारताची भौशिक सेवा प्रसारक प्रसार भारती संलग्न अधिसूचवणे प्रमाण दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या RNU फाट्यात पूर्ण वेळ कंत्राटी पद्धतीन कॉपी एडिटर पदाखातीर अर्ज मागयल्या। 2 दूरदर्शन आणि 1 आकाशवाणी अशी वट्ट 3 पदां उपलब्ध असतात। ही पदां 1 वर्सा खातीर असतली, कामगिरीच्या आधाराचेर वाढवूंक मेळटली। एकठांय मानधन दर म्हयन्याक 35,000 रुपया आसा। पिराय 18 नोव्हेंबर 2025 मेरेन 35 वर्सां परस उणी आसूंक जाय। इत्सूक उमेदवारांनी 3 डिसेंबर मेरेन aveedan.prasarbharti.org वरवीं ऑनलायन अर्ज करचो। पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत चडात चड तापमान 34 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर उण्यात उणें तापमान 29.8 डिग्री सेल्सियस नोंद जाला। राज्यात हवामान सुकें उरपा सयत सकाळच्या वेळार धुकें पातळपाची शक्यताय खात्यान उक्तायल्या। जागतीक पावण्यावेल्या 3 दिसांची ICN सर्त आयज सावन केळशीत सुरू जाता। भारतासयत हेर देशांतले 1,400 परस चड सर्त हातूंत वांटेकार जातात। आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां कर्नाटक आनी गोंयांक भेट दितले। आयच्या मंत्रिमंडळाच्या बसकेंत खुबशे निर्णय जाल्यात। इफ्फीत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी नामनेचे सिनेमॅटोग्राफर आनी फिल्म निर्माता के वैकुंठ हांच्या सन्मानार्थ एक स्मारक टपाल तिकीट जारी केले. जागतिक पावण्यावेल्या 3 दिसांची आयसीएन सर्त आयज सावन केळशीत सुरू जाता. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. नमस्कार.